विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील लष्करी तंत्रज्ञान संस्थेतून नौदल तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रम भारतीय नौदलाच्या 15 अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांना नुकतंच एका समारंभात गौरवण्यात आलं. नौदल दारुगोळा तपासणी श्रेणीच्या अधिकाऱ्यांसाठी हा आरंभापासूनचा अभ्यासक्रम आहे. एनडीएचे कमांडंट व्हॉइस अॅडमिरल गुरुचरण सिंग याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते. मतदार यादी शुद्धीकरणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीनं गृहभेटी, मतदार नोंदणीच्या अनुषंगानं विशेष मोहीम, ऑनलाईन मतदार नोंदणीत मतदारांना सहाय्य करणं अपेक्षित असून त्यासाठी पक्षांनी प्रतिनिधींची नेमणूक करावी असं आवाहन पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केलं आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत कळसकर आणि निवडणूक शाखेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी संवाद साधला. शहरात सध्या 15 पेक्षा अधिक बूथ असलेली 40 ते 45 मतदान केंद्र असून त्यांचं सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 45 विभाग आहेत. त्यातील 37 खात्यांना नियमित प्राध्यापकांकडे प्रत्येकी एकच विषय आहे. उर्वरित 8 खातेप्रमुखांकडे अतिरिक्त पदभार आहेत. त्यांचे पदभार कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. पुणे विद्यापीठात 40 पदांचा कार्यभार केवळ 11 प्राध्यापकांवर सोपवला असल्याबाबत विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आषाढी वारीत राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत वाल्हे इथल्या महर्षी वाल्मिकी विद्यालयात आयोजित या उपक्रमाला काल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी फिरते चित्ररथ, एलईडी व्हॅन, कलापथक, पथनाट्य आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध योजना आणि विकासकामांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. पालखी मार्गावर पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या माध्यमातून आतापर्यंत 1,46,813 वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली. दोन्ही पालखी मार्गांवर 1,296 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वारकऱ्यांना मोफत तपासणी आणि उपचार करून सेवा देण्यात येत आहे. प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरावर 1 याप्रमाणे 87 आपला दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. 120 आरोग्य दूत आहेत. 3,000 औषधी संच विविध दिंडी प्रमुखांना मोफत वाटण्यात येत आहेत. 44 हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावर करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सुमारे 700 अनधिकृत प्रचार फलक धारकांनी आपले प्रचार फलक योग्य त्या दंडाची आकारणी करून नियमित आणि कायदेशीर करण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 21 प्रचार फलकांवर कारवाई करण्यात आली असून 472 प्रचार फलक धारकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आता 700 अधिक प्रचार फलक धारकांनी आपले अनधिकृत प्रचार फलक अधिकृत करून देण्याची मागणी केल्यानं पीएमआरडीए हद्दीत नेमके किती प्रचार फलक उभे आहेत याबद्दल मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिलांनी अर्ज करण्याचं आवाहन पुणे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केलं आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. पुण्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अरुंधती सरदेसाई यांचं 27 जून 2024 रोजी फिलाडेल्फिया इथं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पुण्यात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मानव्य या संस्थेत त्या कार्यरत होत्या. तसंच साहसी गिर्यारोहणाची त्यांना आवड होती. पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा काल रात्री प्रयत्न करण्यात आला. रात्री मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी संजय साळवे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीनं मद्यपान करून हे कृत्य केलं असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. दिव्यांगांचं आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकान अर्थात 3-चाकी ई वाहन उपलब्ध करून देण्याकरता अर्थसहाय्य देण्यात येणार असून महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. यासाठी लाभार्थींचं मागील किमान 3 वर्षे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य असणं आवश्यक आहे. पुणे आणि परिसरात आज पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास होतं. उद्याही असंच हवामान राहण्याचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.